आकाशवाणी नागपूर समृद्धी शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. विदर्भात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नमन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर. राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं निवेदन सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ. आणि अकोल्यात आज 44° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमधल्या गांधीनगर इथं लोकभवनात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी संसद परिसरातल्या प्रेरणास्थळावर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या तत्वांप्रती बाबासाहेबांची अखंड बांधिलकी त्यांच्या जीवनकार्यांतून स्पष्ट होते. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि महान योगदानामुळे देश अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि समतोल समाजाच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. मुंबई चैत्यभूमी इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. मुंबईसह राज्याच्या विविध भागातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. या ठिकाणी बाबासाहेबांना शासकीय मानवंदना देऊन हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना नागरिकांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्व आणि त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते म्हणाले,
एक व्यक्ती, एक पेन आणि एक पुस्तक म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांची कलम आणि त्या कलमेनी लिहिलेलं भारताचं संविधान याने संपूर्ण भारताला बदलून टाकलं. आणि सगळ्यात महत्वाचं, सर्व प्रकारचे भेद, जातीभेद, धर्मभेद आणि महिला पुरुष भेदही संपवण्याचं काम हे या एका संविधानाने केलं.
नागपुरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त इंदिरा बुद्ध विहारातून धम्मज्योत मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. मिरवणूक विविध मार्गानं संविधान चौकात पोहोचून मध्यरात्री जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. हजारो अनुयायांच्या उपस्थितीत ढोल ताशे, गुलाल आणि फटाक्यांनी उत्सव साजरा झाला. ऐकूया हा विशेष रिपोर्ट आमच्या प्रतिनिधींकडून.
नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी इथं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर टुरिस्ट सर्किट अंतर्गत 2 विशेष बसेस त्यांच्या उपस्थितीत दीक्षाभूमीवरून रवाना करण्यात आल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना दीक्षाभूमीच्या विकासासाठी राज्य सरकारनं 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे असं सांगून नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अंतिम नियोजन सुरू असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. तसंच चिचोली इथं शांतीवनमध्ये 40 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून नागपूरमधील विविध पर्यटन स्थळांचा विकासही शासनाच्या निधीतून केला जाणार आहे. दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सप्ताह कार्यक्रमाचा आज समारोप झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर आकाशवाणी आणि दूरदर्शन अनुसूचित जाती आणि जमाती कर्मचारी कल्याण संघटनेतर्फे आकाशवाणी परिसरात सकाळी 11 वाजेपासून भोजनदानाचं आयोजन करण्यात आलं. याप्रसंगी जिव्हाळा आश्रमाच्या विद्यार्थिनींना स्पर्धात्मक पुस्तकांचं वितरण आकाशवाणी नागपूरच्या उपमहासंचालक मनीषा शेटे तसंच आकाशवाणीतील अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, महावितरणसह अनेक सरकारी आणि खासगी संस्था या ठिकाणी अभिवादनपर कार्यक्रम आयोजिण्यात आले. अकोल्यातील मूर्तिजापूर इथं जयंतीनिमित्त मध्यरात्री उत्साहात जल्लोष करण्यात आला. रात्री 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी, जय भीमच्या घोषणा आणि केक कापून कार्यक्रम साजरा झाला. याशिवाय भीमगर्जना या सांस्कृतिक कार्यक्रमातून संगीतमय मानवंदना देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील वरखेड इथं मुख्याध्यापक अलकनंदा परिहार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आकर्षक रांगोळी साकारत महापुरुषांच्या विचारांची जपणूक करण्याचा संदेश दिला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य रॅली काढत समता सप्ताहाचा समारोप करण्यात आला. कुलगुरू डॉ मिलिंद बाराहते यांच्या उपस्थितीत विविध प्रबोधनात्मक उपक्रम, ग्रंथवाटप आणि अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन विद्यार्थ्यांमध्ये समतेचा संदेश रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी चंद्रपूर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केलं. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं प्रभात फेरी काढण्यात आली. वाशिम शहरामध्ये देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. शहरातील विविध बुद्ध विहारांमध्ये त्रिशरण बुद्ध वंदना घेण्यात आली. मुख्य कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानात पार पडला. गोंदिया शहरात राष्ट्रीय चेतना मंचाच्या वतीनं भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन आज करण्यात आलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी हेमांगी कुलकर्णी.
नागपूरच्या एम्सचा दुसरा दीक्षांत समारंभ उद्या 15 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला असून प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात एकूण 210 विद्यार्थ्यांना पदवी आणि सुवर्ण पदके प्रदान करण्यात येणार आहेत. सोहळ्याला राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ अनंत पांढरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहतील. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या प्रत्यक्ष कर अकादमी भारतीय महसूल सेवेच्या 78व्या तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या समारोप सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून देखील उपस्थित राहणार आहेत. 78व्या तुकडीत 130 अधिकाऱ्यांचा समावेश असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे अधिकारी सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून देशभर नियुक्त केले जातील. गुरुवार दिनांक 16 एप्रिल रोजी राष्ट्रपती वर्धा स्थित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार असून त्यानंतर त्या सेवाग्राम येथील गांधी आश्रम मला भेट देतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं निवेदन किंवा अर्ज सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. अनुसूचित जातीच्या आरक्षणात उपवर्गीकरण संदर्भात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त एक सदस्यीय समितीनं 16 मार्चला आपला अहवाल शासनाला सादर केला होता. या समितीसमोर अहवालाबाबत मते मांडण्यासाठी किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी इच्छुकांना ईमेलद्वारे नोंदणी करण्यासाठी यापूर्वी 15 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र ही मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्यात सध्या मानव वन्यजीव संघर्ष गंभीर स्वरूप धारण करत असून त्यावर तोडगा काढण्यासाठी शासनाकडून ठोस पावले उचलली जात असल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते. जंगलातील अनावश्यक वाढलेल्या वनस्पतींचे निर्मूलन करून तेथे हिरवळ वाढवण्याचं नियोजन करण्यात येत आहे. तसंच वाघांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं स्थलांतर करण्याबाबतही सखोल अभ्यास सुरू आहे, असं ते म्हणाले. यासंदर्भातील सविस्तर अहवाल लवकरच मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांकडे सादर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भंडारा जिल्ह्यातील नगरपंचायत वाचनालय लाखांदूरच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या अभ्यासिका आणि वाचनालयाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला पालकमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. नवीन वाचनालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एकूण 70 आसन क्षमतेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या या वाचनालयामध्ये दररोज सुमारे 120 विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्याचप्रमाणे लाखांदूर येथील नवीन पोलीस स्टेशन इमारतीचं लोकार्पण देखील बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आलं. हवामान. विदर्भात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असून आज अकोल्यात 44 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ इथं सातत्यानं उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात येत आहे. पुढील काही दिवस उष्णतामान कायम राहणार असून नागरिकांनी वाढत्या उन्हापासून स्वसंरक्षण करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान नागपुरात आज 41.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 2 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर. राज्यातील अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अनुषंगानं निवेदन सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ आणि अकोल्यात आज 44 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून 15 मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.